स्तोत्र संहिता अध्याय 21. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करोत. तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो. त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस, आणि त्याच्या होटांची विनंती तू अमान्य केली नाही, कारण तो तुझ्याकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो. त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली, आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस. तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्यास ऐश्वर व वैभव बहाल केलेस, कारण तू त्यास सर्व काळचा आशीर्वाद दिला आहे. तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस, कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे. परत्पराच्या प्रेमदयेने तो कधी ढळणार नाही. तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल. तुझ्या क्रोध समयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील. परमेश्वर त्याच्या क्रोध समयी त्यांचा नाश करणार, आणि त्याचा अग्नि त्यांना खाऊन टाकणार. तू त्यांच्या संतानाचा या पृथ्वीवर नाश करशील, कारण त्या लोकांनी तुझ्याविरुद्ध वाईट योजिले. त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही, कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवायस लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील. परमेश्वरा, तू आपल्या नावाने उंचावला जाऊ. आम्ही गाऊ व तुझ्या सामर्थ्याची स्तुती करू.